नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आज वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार घटमूट करपाविषयी चर्चा करतले. छत्तीसगडातल्या 2 जाग्यांसहित 10 राज्यातल्या 37 राज्यसभा सुवातांखातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया आज बंद जातली. नवी संसद वेचपाखातीर आज नेपाळात वेचणूक जातली. भारतातली मुखेल भूराजनितीक आणि भूअर्थशास्त्रीय परिषद रायसिना संवादाची 11वी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू जाता. अस्तंत आशियातल्या सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत वाढत वचपी मागणीक जाप दितना एअर इंडियान टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसात खाशेली विमानसेवा सुरू करपाची घोषणा केल्या. अस्तंत आशिया आणि आखात वाठारातली सध्याची परिस्थिती पळोवन विदेश व्यवहार मंत्रालयान नियंत्रण कक्ष स्थापन केल्यात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आज वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार घटमूट करपाविषयी चर्चा करतले. बहुपक्षीय मंचाचेर सहकार्यासयत परस्पर हितसंबंध आशिल्ल्या प्रादेशिक आणि जागतिक प्रस्नांचेर तांचे विचार आदान प्रदान करतले. हे उलोवपा उपरांत जायत्या कबलातींचेर सयो करतले. प्रधानमंत्री मोदी राष्ट्राध्यक्ष स्टब हांच्या सन्मानार्थ जेवणाचे आयोजन करतले. श्री स्टब काल भारताच्या 4 दिसांच्या भोवणेर नवी दिल्लीत पावले. तांकां विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी येवकार दिलो. राष्ट्राध्यक्ष स्टब हांकां विमानतळार विधीपूर्वक येवकार दिलो. हे खेपे पदभार सांबाळ्या उपरांत राष्ट्राध्यक्ष स्टब हांची ही पहिली भारत भेट. ते आयज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर तांची भेट घेतले. आज सांजे राष्ट्रीय राजधानीत जावपी 11व्या रायसिना संवाद 2026 मुखेल सोयरे आणि मुखेल उलोवपी राष्ट्राध्यक्ष स्टब आसतले. भारत आणि फिनलंड हांचे मदीं लोकशाय मूल्यांचेर आदारिल्ले इश्टागत आणि बहुआयामी संबंध आसात. युरोपीय संघ आणि नॉर्डिक वाठारात फिनलंड हो भारताचो मोलादीक भागीदार आसा. छत्तीसगडातल्या 2 जाग्यांसहित 10 राज्यातल्या 37 राज्यसभा सुवातांखातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया आज बंद जातली. फाल्यां अर्जांची छाननी जातली. उमेदवारांक 9 मार्च मेरेन उमेदवारी फाटी घेवंक मेळटली. ह्या सुवातांखातीर मतदान 16 मार्चाक जातले आनी त्याच दिसा निकाल जाहीर जातले. नवी संसद वेचपा खातीर आयज नेपाळांत वेचणूक जातली. फाटल्या सप्टेंबरांत तरणाट्यांच्या फुडारपणा खाला जाल्ल्या निषेधांत 77 जाणांक मरण आयिल्ल्यान सरकाराक राजिनामो दिवचो पडलो. त्या घडणुके उपरांत ही पयली वेचणूक. नेपाळातल्या 3 कोटी लोकांमधले सुमार 1.9 कोटी लोक 275 वांगड्यांचे प्रतिनिधी सभाघर वेचपा खातीर मतदान करपाक पात्र आसात. तातूंतले 165 उमेदवार थेट वेचून येतात आणि 110 प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वातल्यान वेचून काढतात. या मतदारातले सुमार 10 लक्ष मतदार चडशे तरणाटे फाटल्या वर्षाच्या निषेधा उपरांत जोडल्यात. भारतातली मुखेल भूराजनितीक आणि भूअर्थशास्त्रीय परिषद रायसिना संवादाची 11वी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू जाता. 3 दिसांच्या ह्या परिषदेत जागतिक फुडारी, धोरण निर्माते आणि तज्ज्ञ एकठांय येऊन आंतरराष्ट्रीय प्रस्नांचेर आणि रणनीती सहकार्याचेर विचार करतले. 2026 वर्षाचो विषय संस्कार, अभिकथन, सामंजस्य, उदरगत असो आसा जो सध्याचे जागतिक दृश्य प्रतिबिंबित करता. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ह्या संस्थेन विदेश व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजन केला. 2016 वर्षा स्थापन जाल्लो हो वर्सुकी संवाद आंतरराष्ट्रीय वेव्हारांचेर चर्चा करपा खातीर भारताचो मुखेल मंच म्हूण उदेला. हे परिषदेत वर्सा सावन बदलपी भूराजनितीक गतिशीलता, हवामानाची काळजी, तांत्रिक बदल, अर्थिक लवचीकपणा, संसारीक शासनाचे फुडार ह्या विशयांचेर व्यापक चर्चा झाल्या. हे परिषदेत कितलेशेच विदेशी मानेस्त वाटो घेवपाचे आसात. भूतानाचे विदेश वेव्हार मंत्री ल्योम्पो दिनानाथ धुंगेल काल भारतात पावले. राज्य भेटीचेर आशिल्ल्या फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब मुखेल सोयरे आणि मुखेल वक्ते म्हणून रायसिना संवादात वाटो घेतले. अमेरिकेचे प्रतिनिधित्व उपविदेश मंत्री क्रिस्टोफर लँडो करतले, जे संवादात अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे फुडारपण करतले. हेर मुखेल भाग घेवप्यांमदीं सेशेल्सचे विदेश वेव्हार आणि डायस्पोरा वेव्हार मंत्री बॅरी फॉरे, मॉरिशसचे विदेश वेव्हार, प्रादेशिक एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय वेपार मंत्री धनंजय रामफुल आणि श्रीलंकेचे विदेश व्यवहार, परदेशी रोजगार आणि पर्यटन मंत्री विजेता हेरथ हांचो आसपाव आसा. अस्तंत आशिया आणि आखात वाठारातली सध्याची परिस्थिती पळोवन विदेश व्यवहार मंत्रालयान नियंत्रण कक्ष स्थापन केल्यात. नियंत्रण कक्षात सकाळी 9 ते रात्री 9 मेरेन संपर्क साधू येता. 1800-11-8797 हो टोल फ्री वा 0112301-2113 01123014104 आणि 01123014905 या क्रमांकाचेर संपर्क करूं येता। ते भायर संघर्ष वाठारांतल्या भारतीय दूतावासांनी सुरक्षेच्या उपायांचे समन्वय आणि लोकांक भायर काडपाक मजत करपा खातीर 24 वरां आपत्कालीन हेल्पलाईन सेवा स्थापन केल्या। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
अस्तंत आशियातल्या सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत वाढत वचपी मागणीक जाप दितना एअर इंडियान टोरोंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिस हांगा खाशेली विमानसेवा सुरू करपाची घोषणा केल्या। सोशल मीडिया पोस्टात एअर इंडियान आयज सावन ह्या महिन्याच्या 11 तारखेमेरेन दिल्ली आणि टोरोंटो हांचे मदीं आणखी 3 विमानसेवा सुरू करतले अशी माहिती दिल्या। दिल्ली आणि फ्रँकफर्ट हांच्या मदीं 3 विमानसेवा आणि 7 ते 10 तारखेमेरेन दिल्ली आणि पॅरिस हांच्या मदीं 1 विमानसेवा जोडिल्ल्याचो उल्लेख विमान कंपनीन केला। या अतिरिक्त सेवांवरवी ह्या वेचून काढिल्ल्या मार्गांचेर प्रवाशांक भारतात परत येवपाक पर्याय मेळटले आणि दिल्ली सोडून भारतातल्या हेर राज्यांनी तशेंच आग्नेय आशियेतल्या हेर सुवातांनी वचपाक सोयीस्कर जोडणी मेळटली असो उल्लेख एअर इंडियान केला। मजगतीं UAE रास अल खैमा सावन शेनवारा मेरेन दिल्ली, कोची आणि मुंबय हांकां जोडपी खाशेली विमानसेवा एअर इंडिया एक्सप्रेसावरवी सुरू करतले। एअर इंडिया एक्सप्रेसान सोशल मीडियाचेर आयज मस्कट आणि दिल्ली हांचे मदीं आणि मस्कट आणि मुंबय हांचे मदीं खाशेली विमानसेवा चालू दवरतले अशें सांगलां। प्रवाशांक तांणी तांची उड्डाणाची स्थिती तपासची आणि तांचे संपर्क तपशील तांच्या प्रवाशांच्या नाव नोंदीत PNR अद्ययावत केल्यात हाची खात्री करपाचो सल्लो एअर इंडियान दिला। अमेरिकेच्या सिनेटान राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या इराण आडच्या लष्करी मोहिमेक तेको दिला। लष्करी कारवाय थांबोवपाच्या हेतान घेतिल्ल्या द्विपक्षीय थारावाक सिनेट वांगड्यांनी विरोध केलो। ह्या प्रस्तावाच्या आड सिनेटान 53-47 मतां दिली। अस्तंत आशियेतलो संघर्ष वाढत असा। अमेरिकेच्या पाणबुडीन श्रीलंकेतल्या गेलेच्या दर्यादेगे लागसार इराणची झुजारी बोट आयरीस देनाचेर हल्लो केलो। इराण नौदळाचे जहाज हिंद महासागरात बुडले असे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ हांणी म्हळां। तातूंत सुमार 180 खलाशी आशिल्ले, 80 कुडी भायर काढल्यात आणि 78 जाण जखमी जाल्यात असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी म्हळां। मजगतीं इस्रायलान तेहरानातल्या बासीस आणि अंतर्गत सुरक्षा कमांड सेंटराचेर हल्लो केला। भारतीय हवामान खात्यान आयज दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, गुजरात आणि उत्तर कोकण वाठारांतल्या खुबशा सुवातांनी उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास उक्तायला। शुक्रार मेरेन ह्या वाठारांनी हवामानाची स्थिती अशीच आसतली। उत्तर अस्तंत भारतातल्या जायत्या वाठारांनी ह्या सप्तकात चडात चड तापमान 4 ते 6 अंश सेल्सियस चड आसपाची शक्यताय आसा। दादल्यांच्या ICC संवसारीक T20 क्रिकेट वस्तादपण सर्तीत काल राती कोलकातात जाल्ल्या पहिल्या उपांत्य फेरयेतल्या खेळात न्यूझीलंड पंगडान दक्षिण आफ्रिकेक 9 गड्यांनी हारयले। दक्षिण आफ्रिकेन दिल्ली 170 धावण्यांची मोख न्यूझीलंड पंगडान फक्त 12.5 षटकांत पुराय केली। न्यूझीलंडच्या फिन एलन हाणें नाबाद शेकडो मारलो, तशेंच टीम सॅफर्ट हाणें 58 धावण्यो केल्यो। आज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमांत भारत आणि इंग्लंड पंगडां मदीं दुसरो उपांत्य फेरयेतलो खेळ जातलो। हो खेळ सांजे 7 जातलो। आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिनलंडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आयज वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार घटमूट करपाविशी चर्चा करतले। छत्तीसगडातल्या 2 जाग्यांसयत 10 राज्यांतल्या 37 राज्यसभा सुवातांखातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया आयज बंद जातली। नवी संसद वेंचपा खातीर आयज नेपाळांत वेंचणूक जातली। भारतातली मुखेल भूराजनितीक आणि भूअर्थशास्त्रीय परिषद रायसीना संवादाची 11वी आवृत्ती आयज नवी दिल्लीत सुरू जाता। अस्तंत आशियेतल्या सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत वाढत वचपी मागणीक जाप दितना एअर इंडियान टोरोंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसात खाशेली विमानसेवा सुरू करपाची घोषणा केल्या। अस्तंत आशिया आणि आखात वाठारातली सध्याची परिस्थिती पळोवन विदेश व्यवहार मंत्रालयान नियंत्रण कक्ष स्थापन केला। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजचीं 6 वरां 30 मिनटांचेर. नमस्कार.